स्वामी स्वरूपांकितः संतानान्वचनानुभूतिपथिक गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितम्। प्रवक्षामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। 14व्या अध्यायातला पहिला श्लोक आज आपण सुरू करतो आहोत। गणेशोत्सवामुळे आपलं जे एक प्रवचन इथलं झालं नाही त्याच्या ऐवजी आज आपण इथं एकत्र जमतो आहोत। मुळातच आपण दोन मंगळवार इथं प्रवचनं ठेवलेली आहेत। त्याच्यातलंही एखादा जर गेला तर अनध्याय खूप होतो। आणि योगायोगाने या महिन्यात पाच मंगळवार आल्यामुळं आपण त्याचा फायदा करायचा असं ठरवलं। तसंच माझ्या कल्पनेप्रमाणे पुढं देखील नोव्हेंबरमध्ये देखील मी नागपूरला जाणार असल्यामुळं एखादा मंगळवार इथलं प्रवचन कदाचित होणार नाही। जर दोन मंगळवार गेले तर एक महिना गेला असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळं सात आणि चौदा बरोबर, त्यामुळं चौदाचा मंगळवार कदाचित जाईल। सात नोव्हेंबरमध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे चार आणि अकरा, पाच आणि बारा असे येत असतील। बारा तारखेला चार आणि अकरा, अकरा तारखेला सकाळी मी पुण्यात पोचतोय आणि नागपूरला जी दगदग झालेली असते ती लक्षात घेतली तर अकरा तारखेचं प्रवचन होणं कठीण आहे असं मला वाटतंय। परमभूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्। 14व्या अध्यायाची सुरुवात भगवंत करतायत। मी तुला परत एकदा सांगतो, ज्ञानामधलं उत्तम ज्ञान त्याच्याविषयी मी तुला परत एकदा सांगतो असं भगवंत म्हणतात। परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। ज्या उत्तम ज्ञानाविषयी जाणलं असता मुनी सर्वोत्तम सिद्धीला प्राप्त होतात। अशी गोष्ट मी तुला परत एकदा सांगतो असं भगवंत म्हणाले। परत एकदा सांगणं हे परमार्थामध्ये खूपच महत्वाचं आहे। सेविलेची सेवावे, अन्न घेतलेची घ्यावे, जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे असं समर्थ म्हणतात. सेविलेची सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन. एकदा जेवल्यानंतर परत जसं जेवतो तशा प्रकारे श्रवण एकदा केल्यानंतर परत श्रवण करावं असं भगवंत म्हणतात. याचं कारण असं की आपल्या हातून श्रवण केलेली गोष्ट निसटून जाते, सुटून जाते. व्यवहाराचा रेटा एवढा जबरदस्त आहे, प्रकृतीचा आपल्या स्वतःच्या प्रकृतीचा रेटा एवढा जबरदस्त आहे मायेचा वेग इतका अनाकलनीय आहे आणि जबरदस्त आहे की एकदा ऐकून भागत नाही. एकदा ऐकल्यानंतर परत ऐकायला लागतं आणि परत परत ऐकायला लागतं. तसं भगवद्गीतेमध्ये देखील तीच गोष्ट वारंवार सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. ज्ञानेश्वर महाराज देखील हे मान्य करतात. साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख परी देवो बोलिले एक जे दुजे नाही. अविद्या नाशू हे स्थळ तेने मोक्षोपादान हे फळ या दोहीसी केवळ साधन ज्ञान इतुकेची नाना परी निरोपिले ग्रंथ विस्तारी असं भगवंत म्हणतात. अनेक प्रकारांनी जरी सांगितलेलं असलं तरी एवढंच सांगितलेलं आहे. अविद्या नाश झाला पाहिजे आणि मोक्ष प्राप्त होणं हे फळ मिळालं पाहिजे एवढंच नाना परींनी सांगितलं गेलं, अनेक प्रकारांनी सांगितलं गेलं. जसं महाबळेश्वरला एकच दरी 8-10 किलोमीटर दुरून दुसरीकडे जाऊन तीच दरी खरं म्हणजे आपण पाहत असतो, तेच दृश्य पाहत असतो, फक्त वेगळ्या ठिकाणाहून पाहत असतो. त्याचं दर्शन लगेच बदलतं. तसं आपण जे खूप खेळून राहिलेले आहोत ते तीच गोष्ट लगेच दुसऱ्या अंगाने सांगितली की आपल्याला एकदम उत्सुकता दाटून राहते की काय सांगितलेलं आहे ऐकावं. पण इथं वेगळं काहीही नाही. तशी भगवद्गीतेमध्ये रिपीटेशन खूप आहे. मामासाहेब दांडेकरांचे एक मित्र त्यांना म्हणत असत की तुमची ती ज्ञानेश्वरी अजून काही वाचायला वेळ मिळत नाही असं म्हणत असत. म्हणजे ज्ञानेश्वरी मामासाहेबांची, यांचा काही संबंध नाही त्या ज्ञानेश्वरी. तुमची ती ज्ञानेश्वरी एकदा वाचायची पण वाचायला वेळ मिळत नाही. काय नोकरी उद्योग धंदा केवढं बिझी असतं सगळं, मुलांचं पाहायचं, घरात काय हवं नको ते पाहायचं, या सगळ्या नोकरी आहे, तिथं केवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचायला काही वेळ मिळत नाही. आणि मग ते म्हणायचे की एकदा रिटायर झालो की मामा मात्र तुम्हाला सांगतो की मी आणि ज्ञानेश्वरी, दुसरं काही नाही. आणि ते खरंच रिटायर झाले. एक वेळ येतेच ना प्रत्येकाच्या जीवनात रिटायर होण्याची. तसं 98 वर्षी ते रिटायर झाले. आणि मग मामांना म्हणाले की आता आळंदीतच जाऊन राहणार, एक खोली भाड्याने घेणार. आणि ज्ञानेश्वरी आणि मी, दुसरं काही नाही. तिथं प्रथम एक खोली स्वतंत्र त्यांनी घेतली पण कर्मेना, कोणीही बोलायला नाही, काही नाही. म्हणून मग एक मनुष्य शोधला, त्यालाही आपल्या खोलीमध्ये बोलवलं, आपण दोघं मिळून राहत जाऊ असं म्हणाले आणि दोघं मिळून राहायला लागले. सुरुवातीला हे वाचायचे, सकाळी वाचायचे, दुपारी वाचायचे, संध्याकाळी वाचायचे, ज्ञानेश्वरी आणि ते असं त्यांनी सुरुवातीला सगळं केलं. पण मग नंतर त्यांना असं वाटायला लागलं की ही ज्ञानेश्वरी अशी वाचून संपवण्यासारखी नाही, शांतपणे वाचलं पाहिजे. म्हणून मग थोडं वाचायचा नियम केला. रात्री झोपायच्या वेळेला ज्ञानेश्वरी वाचायची आणि झोपायचं, म्हणजे चांगल्या भावनेत झोपता येतं. मग ते नंतर पडल्या पडल्या ज्ञानेश्वरी वाचायला लागले. झोपायचे आणि असा ग्रंथ घेऊन ज्ञानेश्वरी वाचायचे आणि खून होती त्याच्यामध्ये ती खून खाली पडायची त्यांची. ग्रंथ ठेवून द्यायचे आणि झोपायचे. त्यांचा जो मित्र होता तो मित्र त्याच्या अंदाजाने कुठेतरी अलीकडे खून होती ती खून होती अलीकडे कुठेतरी करून ठेवायचा. हे परत वाचत असत. एकदा मामा आळंदीत गेले तेव्हा कसं काय चाललंय ज्ञानेश्वरी, तर काय मामा मजा येते ज्ञानेश्वरी वाचण्यात, आतापर्यंत सगळे दिवस उगीच वाया घालवलेले असं वाटत. पण एक सांगू का मामा, रिपीटेशन फार आहे हो म्हणाले. तेच तेच वाचत होते. तशी ज्ञानेश्वरी मध्ये रिपीटेशन, गीतेमध्ये रिपीटेशन खरंच खूप आहे. कारण भगवंतच इथं म्हणतात की परम भूया प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. मी तुला परत एकदा सांगतो, ज्ञानामधलं उत्तम ज्ञान मी तुला परत एकदा सांगतो. परत एकदा म्हणजे आधी कधी सांगितलं, रिपीटेशन आहे जर म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की आधी कधी सांगितलंय. मग सातव्या अध्यायाची भगवंतांनी सुरुवात ज्ञान विज्ञान योगाने केली. मय्या सक्तः मनः पार्थ योगम युंजन मया मदाश्रयः असंशयम समग्राम्मा यथा ज्ञास्यसि तत्श्रुणु. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः. ज्ञान विज्ञानासहित मी संपूर्ण सांगतो. यज ज्ञातवान पुनर्मोहम एवं याश्यसी पांडव. अशा प्रकारचं मोह तुला परत होणार नाही असं म्हणून भगवंतांनी ज्ञान विज्ञान सातव्या अध्यायामध्ये सांगितलं. आपण जेव्हा गीतेवरची प्रवचन ऐकली तेव्हा आपण पाहिलं की सातव्या अध्यायाची किरण सर्व भगवद्गीतेत पसरलेली आहेत. भगवद्गीतेचे दोन भागच होतात. एक म्हणजे मोक्षदानी स्वतंत्र अशा साधना सांगणारा एक भाग, त्याच्यामध्ये दुसरा अध्याय आहे. ज्ञान विचार सांगितला, कर्मयोग सांगितला 3, 4, 5, ध्यान सांगितलं 6वा अध्याय. आणि वैयक्तिक रीतीने एकांतामध्ये परमात्म्याशी एकरूपता साधण्या एवढी शक्ती संपादन केली ध्यान करून. या तऱ्हेने भगवद्गीतेचा एक प्रवाह आहे. पण दुसरा प्रवाह असा आहे की अशा प्रकारे ध्यान करून परमात्म्याला प्राप्त केलं अथवा नाम घेऊन परमात्म्याला प्राप्त केलं एकांतामध्ये, पण दार उघडून जेव्हा लोकांतामध्ये येतो तेव्हा त्या ज्ञानाची आत्मज्ञानाची गडबड उडते. विविध प्रकारच्या प्रकृती दिसतात, मोह निर्माण होतो, लोभ निर्माण होतो, काम निर्माण होतो, अनेक प्रकारचे विकार निर्माण होतात. आणि ध्यानात अथवा एकांतात मिळालेला बोध नाहीसा होण्याची मोठी शक्यता निर्माण होते. त्यामुळे हे ज्ञान जगतामध्ये टिकायचं कसं असा दुसरा एक प्रवाह भगवद्गीतेचा आहे. आणि दोन्ही प्रवाह एकमेकांपासून स्वतंत्र नाहीयेत. त्याच साधकांनी हे करायचं आहे जो ध्यान करतो आहे. त्यांनी समजून घ्यायचं आहे आपली स्वतःची प्रकृती आणि जगताची प्रकृती. मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाईव. सूत्रामध्ये जसे मणी ओवावे तसं मी हे सर्व जगत धारण केलेलं आहे असं भगवंत सातव्या अध्यायात सांगतात. पण आपली मात्र गडबड उडते ना. एक मनुष्य थोडासा धूर्त आपल्याला फसवायला आलेला, आपण मात्र त्याच्याकडे भगवत भावाने पाहतो आहोत, आपल्याला त्याच्या भावाचा पत्ता नाहीये. मोठी फसवणूक झाल्यावर मग समजतंय की आपण फसले गेलो. सर्वत्र परमात्मा जर भरून राहिलेला आहे तर परमात्म्याने मला फसवलं कसं असा प्रश्न शिल्लक राहतो. अनेक प्रकारचे जे विकार आहेत, जे विकार आपल्याला छळतात, म्हणून सातव्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं की ये चैव सात्विका भावा राजसा तामसाश्चये. सात्विक, राजस आणि तामस हे जे तीन भाव आहेत, मत्त एवेति तान विद्धी, ते माझ्यापासून झालेले आहेत असं तू समज. नत्वहं तेषु ते मयी, त्यांनी मात्र मी नाही जाणला जात, ते माझ्यापर्यंत नाही घेऊन येऊ शकत. असे हे सत्व रज तम हे जे तीन गुण आहेत, ते माझ्यापासून जरी झालेले असले तरी देखील या गुणांमध्ये वर्तन नेहमी घडत राहतं मनुष्य मात्राचं. भगवंत म्हणतात की त्रिभीर गुणमयी भावई एभी सर्वमिदं जगत मोहितम नाभी जानाती मामेभ्य परम व्ययम. मी अव्यय असा परमात्मा असताना देखील हे जे तीन प्रकारचे गुण आहेत आणि त्यामुळे निर्माण होणारे भाव आहेत, यांनी सर्व जगत व्यापून राहिलेलं आहे. आणि किती विलक्षण व्यापून राहिलेलं आहे, किती मोहिनी. एकाचं एक दिसावं अशा प्रकारे मनुष्य मात्र गुंतून गेला. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले असं समर्थ म्हणतात. अशा प्रकारे या तीन गुणांचा पैसे मिळवण्याचा झपाटा कसा असतो. आळस कसा असतो आणि सत्वगुणाचा अभिमान अहंकार कसा असतो. डोळ्यावर पडळ जसं यावं तसं. एकदा मला कोणीतरी एक म्हणाला की सर्वांच्या मध्ये मी उठून दिसतो, याचं कारण उच्चार हो आमचे. आम्ही बोलायला लागलो की लोकांना समजतं. शुद्ध उच्चार, स्पष्ट टला ट स्पष्ट बोलतो म्हणाले. पण आता याचा अभिमान झाला ना, आणि तू बोलतोस ही काय तुझी कर्तबगारी आहे. तुझ्या कानावर आई वडिलांचे, त्यांच्या आई वडिलांचे जे संस्कार शब्द कानावर आले तसा मनुष्य भाषा बोलतो, याच्यामध्ये मोठा अहंकार बाळगण्यासारखं काय. तू मोठा स्पष्ट बोलतोस म्हणून इतरांपेक्षा फार मोठा झालास की काय शहाणा. असं असू नाही शकत. पण सत्वगुणाचा जो अहंकार आहे, चार वैदिक ब्राह्मण जरी जमले तरी माझे उच्चार म्हणजे काय. अरे उच्चारावर सगळं आहे की काय, तुला काय वाटलं. पण सत्वगुण देखील बांधतो, तमोगुण देखील बांधतो, रजोगुण देखील बांधतो. त्रिभीर गुणमयी ही भावई ही, या तीन प्रकारच्या गुणमयी भावानी सर्व जगत मोहित झालेलं आहे. आणि असं असल्यामुळं अव्यय अशा मला ते जाणू शकत नाहीत असं भगवंत म्हणतात. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. ही माया दैवीच आहे. इंद्रियांच्या ठिकाणी अज्ञान आहे हे गृहीत धरायला लागतं. कारण इंद्रिय ज्याच्या सत्तेवर पाहतात तो बोधात नाहीये. इंद्रिय आत्म्याच्या सत्तेवर पाहतात खरं म्हणजे, पण तोच जीवभावामध्ये आहे. तो जीवभावामध्ये असल्यामुळं इंद्रियांचं दर्शन हे बायसच राहणार. जर हिरव्या रंगाच्या काचेतून पाहिलं तर सगळं जगत हिरवं दिसणार, पिवळ्या रंगाच्या तर सगळं पिवळं दिसणार। मूळ जी दृष्टी आहे त्या दृष्टीच्या ठिकाणी जर अबोध भरून राहिलेला असेल तर तो अबोध इंद्रियांमधून, मनामधून, बुद्धीमधून वर्तनच करणार। म्हणून इंद्रियांच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते अज्ञान इंद्रिय ज्या सत्तेवर पाहतात त्या सत्तेच्या ठिकाणीच आहे। मी जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण, केल्या कर्मांचे फळ आपण भोगीना। आता अशा प्रकारे जीव दशेला आलेला जर असेल तर काय करणार काय? इंद्रिय ही त्या पद्धतीनेच जगताकडे पाहणार। ठीक आहे, इंद्रिय अशा पद्धतीने जगताकडे जर पाहत असतील, पण जगतात एक परमात्माच भरून राहिलाय ना। नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठावया राघवे वीण नाही। जर राघवाशिवाय परमात्म्याखेरीज इथं दुसरं काहीही जर नसेल आणि नाही तर इंद्रियांना परमात्मा दिसत का नाही? परमात्म्याखेरीज पाहण्याची अशी शक्ती इंद्रियांच्या ठिकाणी आली कुठून? इंद्रिय आणि जगत या दोन्ही गोष्टी मायेमध्ये मोडत असल्यामुळं इंद्रियांचं पाहणं जगताकडं हे मायामय राहतं आणि इंद्रियांच्या अज्ञानाचा परिणाम आणि एकावर जे एक वेगळं दिसलं, जसं शिंपल्यावर रूप चकाकताना दिसावं समुद्र किनारी, असतात शिंपले पण दिसतं रूप चांदी जशी भरून राहिली आहे असं काही दिसावं हा दोष कोणाचाच नाही। ते रूप असं म्हणत नाही, ते म्हणत की मूळ शिंपलाच आहे, रूप या नावाचा पदार्थच नाही। पण इंद्रिय आता त्या पद्धतीने पाहतात, इंद्रिय पाहतात याचं कारण इंद्रियांच्या बुडाशी असणारा अबोध। मग परमात्म्यापासूनच जर इंद्रियही झाली आणि परमात्म्यापासूनच जर जगत झालं तर जीवाच्या ठिकाणी हा अबोध पाहण्याचा आलाच कसा? आणि त्या जीवाला मायेचं अशा प्रकारचं दर्शन होतच कसं? यालाच दैवी माया असं म्हणायचं, असं म्हणून भगवद्गीतेनी हा विषय संपवलेला आहे। भगवद्गीता म्हणते की दैवी ही एषा गुणमयी, ही दैवी आहे म्हणजे परमात्म्यापासून आलेली असल्यामुळे दैवी। माझ्या सावलीनी राहते म्हणून मम माया, दुरत्यया ओलांडायला अति कठीण, ओलांडू शकत नाही। स्वप्नामध्ये वर्तन करत होता आणि स्वप्नामध्ये सद्गुरूंना शरण गेला, स्वप्नामध्ये सद्गुरूंनी अनुग्रह दिला, तत्वमसी म्हणाले आणि स्वप्नातच म्हणायला लागला की आतापर्यंत मी अज्ञानात होतो, आता मला ज्ञान झालं। समर्थ म्हणतात म्हणून तेथी चातू चेईला नाही स बापा, जरी पुष्कळ असं म्हणालास तरी अजून तुला जाग आलेली नाहीये। संसार हेच दीर्घ स्वप्न, त्या स्वप्नातून तू जागा अजून झालेला नाहीयेस। ही दुरत्यय आहे, ओलांडायला कठीण आहे, स्वतःच्या सामर्थ्यानी तर नाहीच, कारण ज्या सामर्थ्यानी तू माया ओलांडणार त्या सगळ्या गोष्टी मायेतच येतात, इंद्रिय मायेमध्ये येतात, ती माया ओलांडून नेऊ शकत नाहीत। मन मायेमध्ये येतं, ते माया ओलांडू शकत नाही आणि बुद्धी देखील मायेमध्ये येते, ती बुद्धी माया ओलांडू शकत नाही। म्हणून मायेला जर निरस्त करायचं असेल, नाहीसं करायचं असेल, तर देह मन आणि बुद्धी ही एवढी तीनच साधन आपल्याला मिळालेली आहेत आणि या तीनही साधनांनी काही उपयोग होत नाही। एक स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तयाची सैची नाही, माझ्या बुद्धीने मी ब्रह्म प्राप्त करीन असं म्हणून जे निघाले ते कुठल्या कुठं गेले पत्ता नाही त्यांचा। म्हणून भगवंत असं म्हणतात की माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंतिते। पण ही माया जनी निर्माण केली त्याला जर शरण गेलं तर मात्र मायेपासून बचाव आहे, तर मात्र माया तरता येते। कस्तरती कस्तरती असं नारदीय भक्ती सूत्रात म्हटलेलं आहे, कोण तरून जातो कोण तरून जातो, आणि उत्तर दिलेलं आहे की जो भगवंतांना शरण जातो तो तरून जातो। म्हणून भगवंतांना शरण जाणं किंवा परमात्म्याला शरण जाणं याचा अर्थ मन परमात्म्याशी परमात्म्याच्या ठिकाणी लीन करणं, इंद्रिय परमात्म प्राप्तीसाठी वापरणं आणि इंद्रियांचा अभिमान सोडून देणं, आणि बुद्धी अति अग्र अति शुद्ध अति अग्र अशी करून इंद्रियांच्या ठिकाणीच नित्य प्रकाशित होणारा आत्मा निरभिमान पद्धतीने जाणणं। बुद्धी अत्यंत सूक्ष्म अत्यंत अग्र अत्यंत शुद्ध करून बुद्धीच्या ठिकाणी प्रकाशणारा, खरं म्हणजे बुद्धीच्या पलीकडचा, पण बुद्धी ही अंततः शुद्ध जाणीव स्वरूप अशी राहते म्हणून तो बुद्धीतही प्रकाशित होतो। दृश्यते तु अग्र या बुद्ध्या असे देखील उपनिषदांचे शब्द आहेत, ते त्याच्या करता आहेत। सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी भी, पण त्या ठिकाणी जी बुद्धी असते ते बुद्धी आपण बुद्धी या शब्दाने जो अर्थ समजतो तशी नसते। सातव्या अध्यायामध्ये पराप्रकृती आणि अपराप्रकृती असे दोन विभागच भगवंतांनी सांगितले। अपराप्रकृती म्हणजे कनिष्ठ प्रकृती आणि पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती श्रेष्ठ प्रकृती। ही जी जीव प्रकृती आहे या जीव प्रकृतीलाच आपण आत्मा अशा प्रकारचा बोध होतो, आणि जी अपराप्रकृती आहे अष्टधा पंच महाभूत मन बुद्धी आणि अहंकार यांनी युक्त असणारी अशी। ही अष्टधा प्रकृती त्रिगुणापासून झालेली आहे, आणि त्यामुळे मोहित झालेली आहे, तिला ईश्वर शरणता सांगितलेली आहे। मन बुद्धी अहंकार आणि पंचभूतांचा बनलेला देह, आणि त्या योगाने मात्र मायेतून सुटता येतं असं म्हटलेलं आहे। कनिष्ठ प्रकृतीपेक्षा म्हणजे देह पंचभूत मन बुद्धी आणि अहंकार याच्यापेक्षा वेगळा असलेला परमात्मा त्या देहामध्येच जो जीव भावानी वास करतो आहे असा तो जेव्हा आत्मस्वरूपाला जाणतो तेव्हा अष्टधा प्रकृती आणि जीव प्रकृती याच्यातून देखील बोध निर्माण होतो। हे जे सातव्या अध्यायामध्ये सांगितलं तिथं ते निरूपण पूर्ण झालेलं मात्र नाही, कारण एवढं समजल्यामुळे बोध कसा घेईल हा प्रश्न राहतो। म्हणजे त्रिगुण शरण जावेत, देह मन बुद्धी शरण जावी आणि जीवाला परमात्मबोध व्हावा, एवढा विषय सातव्या अध्यायात सांगितला. तरी देखील जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणात रज आणि तम इतके जोर धरून राहतात मानवी जीवनात की त्यांच्या पुढे सहसा मनुष्याचं काही चालत नाही. आयुष्यभर विषयांच्या नादी तो लागतो. मान, सत्ता, कीर्ती, पैसा, क का की रामकृष्णांच्या भाषेमध्ये, कनक, कांता आणि कीर्ती याच्या मागे तो सतत धावत राहतो. त्यामुळे तत्वत जरी सातव्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे माम एव ये प्रपद्यंते मायाम एताम तरंतिते असं जरी सांगितलं तरी आमच्यापाशी जेवढे गुण आहेत, त्रिगुण आहेत, जे आणि जसे, त्याच्या सकट परमात्म्याला शरणच जाता येत नाही ही आमची अडचण राहते. शरण जाण्याची आवश्यकताच वाटत नाही ही अडचण राहते. हे जर लक्षात येत असेल तर रजोगुणाचं, तमोगुणाचं आणि सत्वगुणाचं वैशिष्ट्य वेगळं समजणं आवश्यक आहे. मायेनी देह आदी सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे आणि ती सृष्टी त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे या अध्यायामध्ये देहापासून सर्व सृष्टीपर्यंत व्यापून राहिलेला त्रिगुणात्मक पसारा या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला आणि या त्रिगुणाच्या पसाऱ्यातून गुणातीत होणं याची गरज सांगितली. हा या अध्यायाचा शेवट आहे. गुणातीत कसा होतो पण एवढं सांगूनही आमचं भागत नाही, कारण समजलं विश्वामध्ये आणि आपल्या देहामध्ये भरलेला जो माल मसाला आहे तो त्रिगुणांचा आहे हे जरी समजलं आणि गुणातीत होण्याची आवश्यकता समजली तरी गुणातीत व्हायचं कसं हा विषय कायमच राहतो. म्हणून हाच विषय पुढे परिशिष्ट रूपाने सतराव्या अध्यायामध्ये गेला आणि सतराव्या अध्यायामध्ये आहार, यज्ञ, दान आणि तप हे त्रिधा कसे असतात हे सांगितलं. सात्विक आहार राजस आहार तामस आहार, सात्विक यज्ञ राजस यज्ञ तामस यज्ञ, आहार, यज्ञ, दान आणि तप की ज्याच्या योगानी मनुष्याच्या जीवनाचं उन्नयन होतं ते यज्ञ दान तप जेव्हा त्रिगुणांनी बद्ध असतात तेव्हा कशा प्रकारे वर्तन करतात. कारण यज्ञ जरी म्हटला तरी तामस यज्ञ फार वेगळा आहे, वेगळ्या कारणाकरता केला जातो, फार अघोरी क्रिया त्याच्यामध्ये राहतात आणि परत जगतातले कोणते तरी फायदे घेण्यासाठी आपण अजून देखील वाचतो ते मानवत. तर आमच्या लहानपणी मानवत म्हणून तिथे एक हत्याकांड गुप्त धनाकरता म्हणून किती छोट्या छोट्या मुली मारल्या. म्हटलं तर यज्ञ पण तामस यज्ञ. म्हणून यज्ञ दान आणि तप हे जरी शब्द असले तरी सात्विक यज्ञ वेगळा, राजस यज्ञ वेगळा आणि तामस यज्ञ वेगळा. तसं सात्विक दान, राजस आणि तामस दान निराळ. म्हणून सात्विक, राजस आणि तामस दान, यज्ञ, तप आणि आहार या गोष्टी सतराव्या अध्यायात सांगितल्या. पण हे समजलं म्हणून परत गुणातीत कसा होणार हा प्रश्न शिल्लक राहिला. म्हणून हा विषय पुढे अठराव्या अध्यायापर्यंत गेला आणि अठराव्या अध्यायामध्ये ज्ञान, सात्विक राजस्तामस, कर्म, सात्विक राजस्तामस त्या ज्ञानाचा अंतकरणावर होणारा परिणाम, कर्माचा अंतकरणावर होणारा परिणाम, सात्विक राजस आणि तामस कर्माचा त्याप्रमाणे करता ठरतो. सात्विक करता, राजस करता आणि तामस करता हे ठरतात. त्याप्रमाणे बुद्धी ठरते सात्विक राजस तामस, त्याप्रमाणे धृती ठरते आणि त्याप्रमाणे सात्विक राजस तामस हे सुख ठरतं असं 18व्या अध्यायात सांगितलं. आणि सात्विक कर्म, सात्विक करता, सात्विक धृती आणि सात्विक सुख घेणाराच कालांतराने गुणातीत होतो असं सांगून हा 7व्या अध्यायाचा खरा विषय तिथं 18व्या अध्यायात संपला. तोपर्यंत हे आपल्याला असंच पाहत राहायला लागणार आहे. म्हणून भगवंत म्हणतात की परत एकदा ऐक, एका सरशी संपवलेलं नाहीये, सांगितलं आणि संपवलं असं झालेलं नाहीये, तर विभागून विभागून आलेलं आहे. आणि याच्या दरम्यान भगवंतांनी आत्मज्ञानाचे उपाय सांगितले आणि हा अत्यंत महत्वाचा विषय की जो समजल्या खेरीज कितीही साधना केली तरी उपयोग होत नाही ना, कारण खूप साधना केली पण कामाच्या आवर्तात पडला तर क्रोधाच्या, पडला तर विकारांच्या, पडला तर तो गुणातीत होणार नाही. जो स्थितप्रज्ञ आहे तो गुणातीत असला पाहिजे, जो कर्मयोगी आहे तो गुणातीत असला पाहिजे, जो भक्त आहे तो गुणातीत असला पाहिजे. साधनांनी जी स्थिती सांगितली ती स्थिती गुणातीततेमध्ये दिसली पाहिजे ना. ती जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत स्थितप्रज्ञ या शब्दाला अर्थ राहणार नाही, कर्मयोगी शब्दाला अर्थ राहणार नाही, संन्यासी या शब्दाला अर्थ राहणार नाही, अशी असा याचा मेळ आहे सगळा. मी तुम्हाला प्रथम ताळा उलगडून दाखवला, हा ताळा आहे. असं जर झालं तर जीवन जमणार, असं जर नाही झालं तर जीवन जमणार नाही. म्हणून परम भूया हा प्रवक्षामी, तू परत एकदा ऐक जे 7व्या अध्यायात सांगितलं. पण इथं हा संपूर्ण अध्याय सांगितल्यानंतर देखील परत 17वा 18वा अध्याय आहेत आणि तिथं खऱ्या अर्थाने गुणातीत होणं, मामेव ये प्रपद्यंते मायाम एताम तरंती ते, मला शरण जाणं हे सात्विक बुद्धीनी सात्विक धृतीनी असंच शक्य आहे. सात्विक करताच मला शरण येऊ शकतो म्हणजे परमात्म्याला. जर सात्विक करता नसेल तर मग तो मुंजोबा म्हसोबा, अनेक प्रकारचे देव आहेत, राजस तामस आणि सात्विक, या प्रकाराने सर्व प्रकारे देव उपस्थितच आहेत. त्यांना त्यांना प्रेतगणांना शरण जाईल, भूतांना शरण जाईल, तो परमात्म्याला कसा शरण जाईल. म्हणून परमात्म प्राप्ती करता या सगळ्या गोष्टी होणं आवश्यक आहे तर तो गुणातीत होईल. परम भूया हा प्रवक्षामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम, ज्ञानामधलं उत्तम ज्ञान मी तुला परत एकदा सांगतो. यज ज्ञात्वा मुनय सर्वे पराम सिद्धिमितो गताः, जे जाणला असता मुनी प्रत्येक जण जाईल असं भगवंत सांगत नाहीत. मुनय हा सर्वे, जो मुनी आहे असे सर्व मुनी परासिद्धीला प्राप्त होतात असं भगवंत म्हणतात. यज्ञात्वा म्हणून मुनी होणं आवश्यक आहे, मुनी होऊन हे जाणणं आवश्यक आहे. याचं कारण परासिद्धी प्राप्त करून घेणं हे जीवनाचं इति कर्तव्य आहे, असा हा मोठा बहारदार प्रारंभ. हा श्लोक अजून संपलेला नाही पण या श्लोकाची पार्श्वभूमी मात्र सांगून झाली. मी खरं म्हणजे आज एक 20-25 मिनिटं बोलणार होतो आणि मग थोडंसं नाम ध्यान असं काही करावं असा विचार होता, पण हा सगळा विषय ऍट ए स्ट्रेच एकाच काय दमात सांगणं आवश्यक होतं, नाहीतर याच्याकरता परत पुढचं प्रवचन एक लागलं असतं. कारण आत्ता अर्ध सांगून पुढच्या वेळेला उरलेलं अर्ध एकदम सांगायचं असं जर म्हटलं तर तुमची जरी कुवत असली की काही नाही, मागचं ऐकलेलं होतं ते ऐकलेलं होतं, संपली गोष्ट, तिथून पुढचं सांगितलं आणि समजलं, अशी तुमची जरी कुवत असली तरी मलाच माझी गाडी रुळावर आणायला परत थोडंसं सांगायला लागलंच असतं। म्हणून मग आत्ताच हा अतिशय महत्वाचा असा विषय, हा अध्याय फार चांगला आहे। प्रत्येक अध्यायाची एक गोडी आहे आणि ती गोडी वेगळी वेगळी आहे, तसा हा अध्याय देखील अतिशय रोचक आहे। आता तुम्हाला जे समजलं त्याप्रमाणे सर्व सृष्टी आणि देहादी कसं त्रिगुणांचं आहे आणि या जगतामधून तीन गुणांनी भरलेल्या जगतामधून गुणातीत होण्याचं महात्म्य महत्व या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं, टप्प्याटप्प्यामध्ये अशा करता सांगितलं की भगवंतांनी देखील अर्जुनाची उत्सुकता कायम ठेवून सांगितलं। दुसरं म्हणजे संभाषण नेहमीच असं घडत असतं की संभाषणामध्ये एक मुद्दा सांगितला जातो, त्याला संबंधित दुसरा मुद्दा सांगितला जातो, पण पहिला मुद्दा जरा विस्तार करायचा राहिलेला असतो पण त्याच्याशीच रिलेटेड दुसरा लगेच सांगायला लागतो, तिसरा सांगायला लागतो, आणि तो सांगितल्यानंतर पहिला अजून विस्तार करून सांगितला तर जास्त कळतं, असं आपणही नेहमी संभाषण करत असतो। तशाच प्रकारे भगवंतांनी संभाषण केलेलं आहे आणि कृष्णार्जुनी मोकळी जे गोठी चावळली निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेवो यायसी। मोकळी जी गोष्ट झाली ती व्यासांनी अगदी स्पष्ट हातात येईल अशी सांगितली, पण त्याचं मूळ वैशिष्ट्य मात्र तसं ठेवलं हे या निरूपणावरून दिसून येतं। नाहीतर मग पाठ्यपुस्तकं लिहितात तसं जर करायचं झालं तर हे सगळं एकत्रित आणून लिहून त्याच्यावर प्रश्नोत्तर असं करता आलं असतं, पण तसं न करता हळूहळू हा विषय भगवंतांनी पुढे नेलाय असं आपल्याला दिसतं। हरि ओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघु।